आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 800 एकर परिसराचं होणार पुनरुज्जीवन। सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आज होणार सेवानिवृत्त। न्यायमूर्ती सूर्यकांत असतील नवे सरन्यायाधीश। वैचारिक कक्षा रुंदावण्यासाठी पुस्तक महोत्सवाचं आयोजन महत्वपूर्ण असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। दृष्टीहीन महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला जेतेपद। आणि लक्ष्य सेन यानं पटकावलं ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन पुरुष एकेरीचं अजिंक्यपद। आता सविस्तर बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील 800 एकर जागेचा पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। या प्रकल्पाला झिरोधा कंपनी आणि रेन मॅटर फाउंडेशन सामाजिक उत्तरदायित्वातून सहकार्य करणार आहेत। महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प ताडोबामध्ये राबवण्यात येणार असून यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाबरोबरच फार्मर्स फॉर फॉरेस्ट यांच्या सहकार्यानं झिरोधा आणि रेन मॅटर फाउंडेशन ही संस्था काम करणार आहे। यासाठी सुमारे 100 कोटी रुपयांचा झिरोधा रिवाइल्डिंग फंड हा विशेष निधी तयार करण्यात आला आहे। या प्रकल्पासंदर्भातील औपचारिक घोषणा लवकरच होणार आहे। हा पर्यावरणपूरक उपक्रम केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशातील कॉर्पोरेट क्षेत्रासाठीही एक आदर्श ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला। देशाचे विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आज सेवानिवृत्त होत आहेत। आज संध्याकाळी गवई आपल्या पदावरून मुक्त होतील आणि त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत पदभार स्वीकारतील। न्यायमूर्ती सूर्यकांत उद्या देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील। ते पुढचे 15 महिने देशाचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील आणि वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्यावर 9 फेब्रुवारी 2027 निवृत्त होतील। सांस्कृतिक ठेवा जपण्याचं काम पुस्तकांच्या माध्यमातून होत असतं। नागपूर पुस्तक महोत्सवाअंतर्गत होत असलेल्या 0 माईल लिटरेचर फेस्टिवलच्या माध्यमातून प्रगल्भता येऊन जाणीवा विस्तारित होतील। त्यातून वैचारिक कक्षा रुंदावून प्रगल्भ व्यक्तिमत्व तयार होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं व्यक्त केला। नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया, महाराष्ट्र शासन आणि 0 माईल युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित नागपूर बुक फेस्टिवल अंतर्गत 4 दिवसीय 0 माईल लिटरेचर फेस्टिवलचं उद्घाटन आज फडणवीस यांनी हस्ते झालं। 23 आणि 24 तसंच 29 आणि 30 नोव्हेंबर दरम्यान हा साहित्य महोत्सव रेशीमबाग मैदानावर होत आहे। या महोत्सवात 300 अधिक प्रकाशक आणि 15 लाखांहून अधिक पुस्तकं उपलब्ध आहेत। दरम्यान आगामी निवडणुकीत महायुतीचा विजय होईल असा विश्वास त्यांनी वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला।
महाराष्ट्रात आमच्या महायुतीला म्हणजे आम्ही जे तीनही पक्ष आहोत कुठे सोबत लढतो कुठे वेगळं लढतो पण एकूण आमच्याच तीन पक्षांना महाराष्ट्राची जनता निवडून देईल आणि त्यानंतर महाराष्ट्राचा नागरी भागाचा चांगला विकास आम्ही करू।
केंद्र शासनाच्या वतीनं देशातील 40 कोटी कामगारांना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक कामगाराचा सन्मान करणारी कामगार संहिता लागू केली असून या ऐतिहासिक निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे। सर्व कामगारांना वेळेवर किमान वेतनाची हमी, तरुणांसाठी नियुक्तीपत्रांची हमी, महिलांसाठी समान वेतन आणि आदराची हमी या निर्णयामुळे प्राप्त झाली असून यामुळे रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत। कामगारांच्या सामाजिक सुरक्षेची हमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कामगारांसाठी मोफत वार्षिक आरोग्य तपासणीची हमी कामगार संहितेच्या माध्यमातून मिळणार असल्यानं कामगारांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल असं मत बुलढाणा जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत खामगावचे कामगार युनियन नेता गजानन राऊत यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केलं।
त्यामध्ये कामगारांचा भरपूर फायदा होणार आहे। सर्वात महत्वाचं आरोग्यासाठी फार महत्वाचा निर्णय केंद्र सरकारनं त्याच्यामध्ये घेतला। आता खामगावमध्ये 10,000 कामगार जवळपास काम करतात आणि जिल्ह्यामध्ये जवळपास 50,000 वर कामगार काम करतात। याच्यामध्ये कसं आहे की छोटे मोठे कारखाने सुद्धा समाविष्ट आहेत किंवा गावातील एखादी मोठी संस्था असेल 10-20 जिथं कामगार काम करतात त्यांना पण हे लागू आहे। अस्थायी कामगारांनाही लागू आहे। अस्थायी कामगार, बांधकाम कामगार कोणी असो जे कंटिन्यू कामावर आहेत त्यांना सगळ्यांना हा कायदा लागू आहे।
नागपूर इथं 23 नोव्हेंबर 1994 रोजी हिवाळी अधिवेशनादरम्यान आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असताना झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 114 आदिवासी गोवारी शहीद झाले होते। या घटनेच्या स्मृतीदिनानिमित्त गोवारी समाज बांधवांच्या विविध संघटनांच्या वतीनं 0 माईल जवळील गोवारी शहीद स्मारक इथं त्यांना आज अभिवादन करण्यात आलं। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गोवारी बांधव शहीद झालेल्या आपल्या बांधवांना अभिवादन करण्यासाठी नागपुरात दाखल झाले आहेत। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। ब्राझीलमधल्या बेलेम इथं सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांची हवामान परिषद COP30 अखेरीस हवामान कराराच्या मसुद्यावर सर्व जागतिक नेत्यांचं एकमत झालं आहे. गेले 2 आठवडे सुरू असलेल्या या परिषदेच्या समाप्तीनंतरही काल रात्रभर लांबलेल्या चर्चेनंतर हा मसुदा तयार झाला असला तरीही त्यात जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यासाठी पुरेशा उपाययोजना मात्र समाविष्ट नाहीत. हवामान संबंधित व्यापार नियमांचा आढावा घेण्याचं तसंच विकसित देशांनी विकसनशील देशांना नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी पुरेसा वित्तपुरवठा करण्याचं आवाहन या मसुद्यात करण्यात आलं आहे. गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीच्या आजच्या 4थ्या दिवशी जगभरातील विविध चित्रपट तसंच कार्यक्रमांची मेजवानी प्रेक्षकांना मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही इफ्फी महोत्सवात ICFT युनेस्को गांधी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. अनुपम खेर यांचा तन्वी द ग्रेट हा सिनेमा या पुरस्कारासाठीच्या स्पर्धेत आहे. भारतानं आज श्रीलंकेत कोलंबो इथं झालेल्या पहिल्या दृष्टीहीन महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. भारतानं नेपाळचा 7 खेळाडू राखून पराभव केला आणि विश्वजेतेपदाला गवसणी घातली. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. नेपाळला निर्धारित 20 षटकात 5 खेळाडू गमावून 114 धावा करता आल्या. नेपाळनं विजयासाठी दिलेल्या 115 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना फुला सरेन आणि करुणा यांनी अर्धशतकी भागीदारी करत भारताला विजयाच्या समीप नेलं. 13व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर फुला सरेन हिनं विजयी चौकार मारून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन यानं सिडनी इथं झालेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचं अजिंक्यपद पटकावलं आहे. आज सकाळी न्यू साऊथ वेल्स इथं झालेल्या अंतिम सामन्यात लक्ष्यनं जपानच्या युशी तनाका याचा 21-15 21-11 असा सरळ सेट्समध्ये पराभव करत निर्विवाद वर्चस्व दाखवत यश मिळवलं. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या 2र्या दिवशी दक्षिण आफ्रिकेनं आपला पहिला डाव 6 बाद 247 धावांवरून पुढे सुरू केला आणि 489 धावा वर डाव घोषित केला. आज दिवसाअखेर भारत फलंदाजी करत असून आजचा खेळ संपला तेव्हा भारताच्या 6 षटकात 9 धावा झाल्या होत्या. नांदेड इथं श्री सचखंड गुरुद्वारा संस्थानतर्फे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम निमित्त आजपासून 25 नोव्हेंबरपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांनी मानवता धर्म रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचं स्मरण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमांमध्ये तख्त साहिबमध्ये विशेष कीर्तन दरबार तसंच चर्चासत्र आणि सर्वधर्म संमेलन देखील आयोजित करण्यात आलं असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं सांगितलं. तेलंगणाच्या हैदराबाद इथं 37 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं असून ते मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत. नक्षलींच्या राज्य समितीच्या 3 वरिष्ठ सदस्यांसह 25 महिलांचा त्यात समावेश आहे. या सर्वांनी हैदराबाद इथं पोलिसांकडे आपल्याकडील शस्त्र सुपूर्द केली. समर्पणानंतर राज्य समिती सदस्यांना प्रत्येकी 20 लाख रुपये दिले गेले. संविधान अमृत महोत्सवी वर्ष संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. त्यानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीनं बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:30 वाजता संविधान दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ ते संविधान चौक संविधान दिंडी काढली जाणार आहे. संविधान चौक इथं दिंडीचा समारोप होणार असून या ठिकाणी संविधान प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन केलं जाणार आहे. हवामान. विदर्भात गेल्या 2 दिवसांपासून थंडीची लाट काहीशी ओसरली असून किमान तापमानात सर्वत्र वाढ झाली आहे. आज विदर्भात वाशिम इथं 12.2 अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक किमान तापमानाची नोंद करण्यात आली. नागपूर इथं 14.3 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 800 एकर परिसराचं होणार पुनरुज्जीवन. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आज होणार सेवानिवृत्त. न्यायमूर्ती सूर्यकांत असतील नवे सरन्यायाधीश. वैचारिक कक्षा रुंदावण्यासाठी पुस्तक महोत्सवाचं आयोजन महत्वपूर्ण असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. दृष्टीहीन महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला जेतेपद आणि लक्ष्य सेन यानं पटकावलं ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन पुरुष एकेरीचं अजिंक्यपद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.